आकाशवाणी मुंबई कौस्तुभ पटाईत प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याकरता हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणी संदर्भात शासन निर्णय जारी. उपोषण सोडत आंदोलन मागे घेतल्याची मनोज जरांगे यांची घोषणा. आंदोलकांना नियंत्रित करण्यात सरकारनं हलगर्जीपणा केल्याबद्दल उच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त. सेमिकॉन इंडिया 2025 प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. भारताची मायक्रोचिप जगाला दिशा देईल असा व्यक्त केला विश्वास. आणि हा संपूर्ण आठवडा राज्यातल्या चारही विभागांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता. मराठा आरक्षणासंदर्भात हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी करण्याचा शासन निर्णय राज्य सरकारनं आज जारी केला. त्यानंतर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी उपोषण सोडलं आणि गेले 5 दिवस मुंबईत सुरू असलेलं आंदोलन मागे घेत असल्याची घोषणा केली. मराठा आणि कुणबी एकच असल्याचा जीआर 2 महिन्यात काढण्यासाठी 2 महिन्याची मुदत सरकारनं मागितली आहे. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांची आझाद मैदानावर भेट घेऊन त्यांना हैदराबाद गॅझेटियरबाबत शासनानं तयार केलेला मसुदा दाखवला. सातारा आणि औंध गॅझेटियरची अंमलबजावणी करण्याबाबत कायदेशीर बाबी तपासून लवकरात लवकर निर्णय घेतला जाईल असं त्यांनी सांगितलं. मराठा आंदोलकांवर दाखल गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया महिनाअखेरपर्यंत पूर्ण केली जाईल. मुंबईत आंदोलकांच्या वाहनांवर लावलेला दंड मागे घेतला जाईल. आरक्षण आंदोलनात मरण पावलेल्यांच्या वारसांना सरकारी महामंडळात नोकरी दिली जाईल तसंच मृतांच्या वारसांना आर्थिक मदत दिली जाईल असं आश्वासनही सरकारनं दिलं. जात प्रमाणपत्र पडताळणीची कार्यवाही अर्ज दाखल झाल्यापासून 3 महिन्यात पूर्ण करण्याचं आश्वासनही सरकारनं दिलं. त्यानंतर आंदोलकांनी फटाक्यांची आतषबाजी करत आणि गुलाल उधळत जल्लोष केला. मराठा समाजाच्या हिताचा तोडगा निघाल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वार्ताहरांशी बोलताना व्यक्त केली. हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीचा शासनादेश सरकारनं आज जारी केला. त्यानुसार मराठा समाजातल्या जमिनीच्या मालकीचा पुरावा नसणाऱ्या व्यक्तींना प्रतिज्ञापत्र सादर करावं लागेल. 13 ऑक्टोबर 1967 पूर्वी या भागात राहत असल्याचं प्रतिज्ञापत्रात नमूद करावं लागेल. त्याआधारे सक्षम अधिकारी स्थानिक चौकशी करून खातरजमा करतील. त्यात प्रतिज्ञापत्र सादर करणाऱ्या व्यक्तीच्या नातेसंबंधातल्या कुणाला कुणबी प्रमाणपत्र मिळालं असेल तर आणि प्रतिज्ञापत्र सादर करणारी व्यक्ती ही प्रमाणपत्र मिळालेल्या व्यक्तीच्या कुळातली असल्याचं प्रतिज्ञापत्र कुणबी प्रमाणपत्र मिळालेल्या व्यक्तीला द्यावं लागेल. या प्रमाणपत्राची तपासणी ग्राम महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी आणि सहाय्यक कृषी अधिकारी यांची समिती वंशावळ समितीच्या सहाय्यानं करेल. त्यानंतर मराठा समाजातल्या व्यक्तींना कुणबी प्रमाणपत्र दिलं जाईल असं या आदेशात म्हटलं आहे. मुंबईच्या आझाद मैदानावर मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणाऱ्यांना सरकारनं बळाचा वापर करून हटवायला हवं होतं असं मत मुंबई उच्च न्यायालयानं आज व्यक्त केलं. या आंदोलनामुळे नागरिकांची गैरसोय होत असल्याबाबतच्या याचिकेवर प्रभारी मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती आरती साठे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी सरकारनं काय पावलं उचलली ते न्यायालयाला सांगावं असे निर्देश खंडपीठानं सकाळच्या सत्रात दिले होते. तसंच जरांगे यांना तात्काळ आझाद मैदान सोडायचे आदेशही दिले होते. सुनावणीला पुन्हा सुरुवात झाल्यानंतर काही आंदोलक न्यायालयाच्या आदेशाचं पालन करत आहेत मात्र काही जण पोलिसांचं ऐकत नसल्याचं महाधिवक्ता डॉ बिरेंद्र सराफ यांनी न्यायालयाला सांगितलं. नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी सरकारनं जरांगे यांना नोटीस बजावली असून त्यांनी सांगितल्यावरच लोक ऐकतील असंही त्यांनी नमूद केलं. यावर तुम्ही त्यांच्या लोकप्रियतेवर अवलंबून आहात का? तुम्ही आमच्या आदेशांचं पालन का करू शकत नाही? आंदोलकांची संख्या 5,000 वरून 1,00,000 पेक्षा जास्त झाल्याचं तुम्ही कोर्टाच्या निदर्शनाला का आणून दिलं नाही असं न्यायालयानं विचारलं. मराठा आरक्षण आंदोलकांच्या मागण्यांवर कायदेशीर निकषांवर टिकेल असा तोडगा काढण्यात यश आल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाधान व्यक्त केलं. मंत्रिमंडळ उपसमितीच्या प्रयत्नांमुळे हे यश मिळाल्याचं ते म्हणाले. या आंदोलनामुळे मुंबईकरांना झालेल्या त्रासाबद्दल त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. ओबीसींचं आरक्षण काढून कोणालाही सरकारनं आरक्षण दिलेलं नाही त्यामुळे त्यांनीही साखळी उपोषण मागे घ्यावं असं आवाहन त्यांनी केलं. राज्य सरकारनं एसटी अर्थात राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताब्यातल्या अतिरिक्त जमिनींचा व्यापारी तत्वावर त्वरित वापर करायला मान्यता दिली आहे. त्यामुळे महामंडळाच्या उत्पन्नात वाढ होऊन आर्थिक स्थैर्य साधण्यात मदत होईल असं परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी सांगितलं. या निर्णयामुळे महामंडळाच्या ताब्यातली निष्क्रिय जमीन वापरात येईल, नव्या प्रकल्पांना चालना मिळेल तसंच एसटी महामंडळाला मोठा आर्थिक फायदा झाल्यामुळे प्रवाशांना दर्जेदार सेवा पुरवता येईल असं सरनाईक म्हणाले. केंद्रीय आयुष मंत्रालयानं आरोग्य सेवा क्षमता बांधणीसाठी येत्या 3 आणि 4 सप्टेंबरला दिल्लीत एक शिखर परिषद आयोजित केली आहे. केंद्रीय आयुष तथा आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी आज त्याबाबत माहिती दिली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. भारत एक मजबूत सेमीकंडक्टर परिसंस्था तयार करत आहे ज्यामुळे देश जागतिक स्तरावर स्पर्धात्मक आणि स्वावलंबी होईल असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीतल्या यशोभूमी इथं आज सेमिकॉन इंडिया 2025 उद्घाटन करताना ते बोलत होते. सेमीकंडक्टर उद्योगाच्या विकासासाठी जग भारतावर विश्वास ठेवत असल्याचं ते म्हणाले. जागतिक चीप बाजारपेठेत भारताच्या वाढत्या प्रभावावर त्यांनी भर दिला. 21व्या शतकात या लहान चिप्समध्ये मोठी शक्ती असल्याचं ते म्हणाले.
सेमीकंडक्टर की दुनिया में एक बात कही जाती है, ऑयल वॉज ब्लैक गोल्ड बट चिप्स आर डिजिटल डायमंड्स. 21वीं शताब्दी की शक्ति छोटी सी चिप में सिमट करके रह गई है. ये चिप भले छोटी सी है लेकिन इसमें दुनिया की प्रगति को बड़ी गति देने की ताकत है.
येत्या काही वर्षात जागतिक सेमीकंडक्टर बाजारपेठ $1 ट्रिलियन ओलांडण्याचा अंदाज आहे आणि भारत त्यात महत्वाची भूमिका बजावेल असं ते म्हणाले. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यावेळी उपस्थित होते. देशात 5 सेमीकंडक्टर युनिट्सचे बांधकाम प्रगतीपथावर आहे. काही महिन्यात आणखी 2 युनिटद्वारे उत्पादन सुरू होईल असं वैष्णव यांनी सांगितलं. रत्नागिरी जिल्ह्यात आज गौरी गणपतींना निरोप दिला जात आहे. आज 1,01,329 घरगुती आणि 16 सार्वजनिक गणपतींचं विसर्जन होत आहे. रत्नागिरी शहरातल्या भाटे आणि मांडवी समुद्रकिनारी गर्दी असून रत्नागिरी नगरपालिकेनं माळनाका इथं एक कृत्रिम तलावही उभारला आहे. निर्माल्य संकलनासाठी मांडवीत कलशही ठेवण्यात आला आहे. काल संध्याकाळपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे चंद्रपूर जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत झालं आहे. जिल्ह्यातले अनेक नद्या नाले तुडुंब भरून वाहत असून काही ठिकाणी घरांमध्ये पाणी शिरलं आहे. जिल्ह्याच्या काही भागात आज सकाळपासून पावसाचा ओघ पुन्हा वाढला त्यामुळे इरई धरणातल्या पाण्याची पातळी वाढली आहे. या धरणाचे 3 दरवाजे 1 मीटरनं तर 4 दरवाजे 1.25 मीटरनं उघडून विसर्ग सुरू आहे. अमरावती जिल्ह्यातल्या अप्पर वर्धा जलाशयातला पाणीसाठा 95.79% इतक्या क्षमतेपर्यंत पोहोचल्यामुळे पाण्याचा विसर्ग वाढवला आहे. सिंधुदुर्ग सागरी किनारपट्टीवर मालवण समुद्रात परराज्यातल्या हायस्पीड नौकांनी घुसखोरी केल्याचं आढळून आलं आहे. या नौकांवर कारवाई करण्याचे निर्देश मत्स्य आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी दिले आहेत. नागपूर इथल्या मेट्रो सेवेनं ऐतिहासिक टप्पा गाठला असून कामठी महामार्गावरच्या मेट्रोची जगातली सर्वात लांब मेट्रो डबल डेकर वायाडक्ट म्हणून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदली गेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपूर इथल्या शासकीय निवासस्थानी या विक्रमाचं प्रमाणपत्र प्रदान करण्यात आलं. नाशिक जिल्ह्यातल्या सारूळ गावात जिलेटिन स्फोटकाचा साठा आढळून आला. या प्रकरणी पोलिसांनी 5 जणांना अटक केली आहे. राष्ट्रीय आरोग्य अभियानात कंत्राटी तत्वावर काम करणारे कर्मचारी विविध मागण्यांसाठी आंदोलन करत आहेत. जुलै महिन्यात त्यांनी केलेल्या मागण्या अद्याप पूर्ण न झाल्यामुळे गोंदिया जिल्ह्यातल्या 750+ कर्मचाऱ्यांनी 15 दिवसांपासून पुन्हा एकदा बेमुदत धरणे आंदोलन सुरू केलं आहे. नॉर्वेतल्या ऑस्लो इथं 23 ते 30 ऑगस्ट या कालावधीत होमलेस वर्ल्ड कप 2025 संपन्न झाला. या स्पर्धेत जगभरातल्या 40 पुरुष आणि 24 महिला संघांनी भाग घेतला. हवामान. हा संपूर्ण आठवडा राज्यातल्या 4 विभागांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. या संपूर्ण काळात कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची तसंच किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता आहे. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अनेक ठिकाणी पाऊस पडेल. मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याकरता हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीसंदर्भात शासन निर्णय जारी. उपोषण सोडत आंदोलन मागे घेतल्याची मनोज जरांगे यांची घोषणा. आंदोलकांना नियंत्रित करण्यात सरकारनं हलगर्जीपणा केल्याबद्दल उच्च न्यायालयाकडून नाराजी व्यक्त. सेमिकॉन इंडिया 2025 प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन. भारताची मायक्रोचिप जगाला दिशा देईल असा व्यक्त केला विश्वास. आणि हा संपूर्ण आठवडा राज्यातल्या 4 विभागांमध्ये कमी अधिक प्रमाणात पाऊस पडण्याची शक्यता. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.